नारही सोळा जातची दिसली खरी कला।
हा ना